आणि हरे कृष्णा, उपस्थित सर्व भक्तांचं या श्रीमद भागवत सत्रामध्ये स्वागत आहे. आजपासून हा नवीन अध्याय 13वा अध्याय ची सुरुवात. याच्या आधीचा जो अध्याय आहे रामराज्य, रामराज्यानंतर कुरुवंश आणि कुरुवंशनंतर निमिवंश असे हे वर्णन येते. तर श्रीमद भागवत सुंदर रीतीने इथं प्रस्तुत करून प्रभू श्री रामचंद्रांची जी वंशावळ आहे त्याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन किंवा तिची माहिती महिमा आपल्याला ह्या श्रीमद भागवत मध्ये या अध्यायामध्ये काही अध्यायामध्ये दिलेले आहे. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद चाणक्य पंडितांचं कोट करत आहेत की शरीर क्षण विघ्नासी कल्पांतम स्थायीनो गुण. संसारातील आपले आयुष्य क्षणात संपुष्टात येऊ शकते, परंतु मनुष्याचे जीवंत मनुष्याने जिवंत असताना अर्थपूर्ण कार्य केले तर त्याचे गुण शाश्वत काळाकरता टिकून राहतात. तर या वंशामध्ये आपण पाहतो कित्येक अध्यायामध्ये वर्णन येते इश्वांकू चे पुत्र निमी महाराज आपल्या वंश व्यवस्थितरित्या पुढे चालावा याच्यासाठी सुंदर रीतीने यज्ञ करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपल्याला माहिती आहे प्रभू श्री रामचंद्रानंतर कुश, कुश नंतर अतिथी, अतिथीनंतर नभ, नभ नंतर पुंडरीक, पुंडरीक नंतर क्षेमधत्वा आणि देवानिक अनिह आणि परियात्र असे कित्येक या वंशामध्ये राजे होऊन गेले. नंतर बलस्थल, बलस्थल नंतर वज्रनाभ हा डायरेक्ट सूर्यदेवाचा पुत्र वज्रनाभ ह्या सूर्यकुळाचं वर्णन येते. कमीत कमी ह्या संपूर्ण 30 पिढ्यांचं वर्णन येते. तर हा वज्रनाभ सूर्यापासून त्याचे परत त्याचा वंश इथून सुरू होतो. सगन विद्रुती, विद्रुती हा पृथ्वीचा सम्राट झाला आणि या विद्रुतीचा पुत्र हिरण्यनाभ. तर हिरण्यनाभ हे महान असे योगी होते, जैमिनी ऋषींच्याकडून त्यांनी संपूर्ण ज्ञान संपादन केलं होतं आणि विशेष योग सिद्धीमध्ये ते पारंगत होते. आणि नंतर त्यांचा पुत्र पुष्प या हिरण्यनाभने याज्ञवल्क्य ऋषींना सुद्धा दीक्षा दिली होती आणि याज्ञवल्क्य ऋषींनी ज्या भौतिक जगाच्या गाठी आहेत तर त्या यांच्याकडूनच जे भौतिक संसारातून बाहेर कसं पडायचं हे हिरण्यनाभाकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तर त्यांचा पुत्र पुष्प, पुष्पानंतर ध्रुवसंधी, ध्रुवसंधीनंतर सुदर्शन आणि सुदर्शन नंतर अग्निवर्ण अशी ही वंशावळ सुरू असताना शीघ्र, शीघ्रचा पुत्र मरु आणि मरुच्या 8व्या पिढीत बृहद्बलाचा जन्म झाला आणि हा बृहद्बला अभिमन्यूकडून मारला गेला. शेवटी ही जी वंशावळ आहे ती शेवटी सुमित्रापर्यंत पोहोचते. तर आपल्याला माहिती आहे की मनूची वंशावळ सुरू होती आणि मनूमध्ये इश्वांकू आणि इश्वांकूचे पुत्र हे निमी महाराज आपला पुढे वंश व्यवस्थित चालवण्यासाठी वशिष्ठांना बोलवण पाचारण करत होते की तुम्ही या आणि यज्ञ करा. तर वशिष्ठांनी आधीच इंद्राचं पुरोहित म्हणून स्वीकार केलं होतं आणि तो झाल्यानंतर यज्ञ मी येतो असं निमी महाराजांना सांगितल्यामुळे निमी महाराजांनी विचार केला की आयुष्य तर क्षणभंगूर आहे, आपण काही पुरोहितांना बोलू आणि यज्ञ करू. तर निश्चित रूपाने त्यांनी निमी महाराजांनी त्या क्षणाचा, प्रत्येक क्षणाचा कसा फायदा उचलायचा हे निमी महाराजांच्याकडून आपण शिकतो की वशिष्ठ ज्यावेळी यज्ञ करत होते इंद्राचे तर त्यावेळी इंद्राचा यज्ञ करत होते तर पाचारण केला असताना सुद्धा वशिष्ठांनी सांगितलं की मी यज्ञ पूर्ण करतो इंद्राचा आणि मग येईल. परंतु निमी महाराजांनी हे आत्मसाक्षात्कार असल्यामुळे त्यांनी जाणलं की आपलं आयुष्य कमी आणि क्षणभंगूर आहे, तर आपल्या वंशाची व्यवस्थितरित्या चालावा याच्यासाठी आपण काही पुरोहितांना घेऊन यज्ञ करूया. तर इथं आपण पाहतो तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये तेच सांगतात की शरीर हे क्षण विघ्नाशी कल्पांत स्थायित्व गुणा, संसारातील आपले आयुष्य क्षणात संपुष्टात येऊ शकते, परंतु मनुष्याने जिवंत असताना अर्थपूर्ण कार्य केले तर त्याचे गुण शाश्वत काळाकरता टिकून राहतात. निमी राजा एक महान पुरुष असून त्याला हे सत्य ज्ञात होते. मनुष्य जीवनात आपण कसे कार्य केले पाहिजे की ज्या योगे शेवटी आपण भगवत धामात जाऊ शकू, यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. तर श्रीमद भागवत, या श्रीमद भागवतात अशा कित्येक कथा येतात की जीवनाची जी घडी आहे की ही किती अल्प प्रमाणात आहे, आणि त्याचा सुसंधी फायदा कसा घेऊन आपलं जीवन कसं सार्थक करायचं, ह्या श्रीमद भागवतमध्ये कित्येक कथा येतात. कलियुगामध्ये हेच भागवत कथेचे जो व्यक्ती श्रवण करतो तर त्याला निश्चित रूपानं या भौतिक जंजाळातून बाहेर पडण्याचा एक मार्ग मिळतो. कित्येक लोक आहेत तर ह्या भागवतामध्ये शास्त्र वाचत असतील, पण या शास्त्रामधून कर्मकांडामध्ये कित्येक लोक असं घुसत जातात किंवा ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. पण श्रीमद भागवत हे आपल्याला असा संदेश देतं की ह्या जगातून कसं बाहेर पडायचं. आणि जे उदाहरण कथा, कित्येक कथा ह्या श्रीमद भागवतमध्ये दिलेल्या आहेत. तर आपण पाहतो की कलियुगामध्ये इतकी बिकट आणि विचित्र परिस्थिती आहे की ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा लोक आज त्याचा फायदा उचलत नाहीत. श्रीमद भागवताच्या 12 स्कंदामध्ये श्लोक येतो, दुरे वार्ययन तीर्थ लावण्य केश धारणम उदरम भरता स्वार्थ सत्यत्वे धाष्टमेव ही दाक्षम कुटुंब भरणम यशो अर्थ धर्म सेवनम. तर ह्या सुसंधीचा जे मिळालेलं जे आयुष्य आहे किंवा मानव जन्म आहे, तर त्याचा फायदा न उचलता लोक दुरे आर्ययन तीर्थ, की शास्त्र सांगतंय किंवा भागवत सांगतंय की तुम्ही काय करा, या श्रवण कीर्तन स्मरण वंदन पूजन या कथेमध्ये तुम्ही लागून तुमचं जीवन सार्थक करा. पण आजची परिस्थिती पाहिली तर पूर्वकाळी लोक तीर्थाटन करायची, पण ह्या श्लोकानुसार श्रीमद भागवताच्या दुरे आर्ययन तीर्थ की लोक दूर दूर जात आहेत कशासाठी, सुंदर सुंदर अशा जलाशयामध्ये स्नान करण्यासाठी, पण जवळचं तीर्थ किंवा तीर्थ असेल तर तिथं जात नाहीत. प्रभुपाद बंगालमधलं उदाहरण द्यायचे की जवळच गंगा नदी वाहते, पण लोक काय करतात की मला प्रयागला जायचं आहे, मला इकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे, अशा ठिकाणी जाऊन ते काय करतात, खर्चिक आणि वेळ वाया घालवतात. प्रभुपाद म्हणायचे की जवळच गंगा आहे तर इथं स्नान करत नाहीत लोक, तर इथं काय करतात, दुसरे विकृती कार्य करतात. तर दुरे आर्ययन तीर्थ की समाजामध्ये आपण पाहतो की कलियुगामध्ये की लोक तीर्थाटन करतील किंवा तीर्थ असे तीर्थ झालेले आहेत की ते ॲसलवर्ड किंवा जे जेणेकरून जीवन आपलं मनोरंजक बनेल अशा ठिकाणी जाऊन तर ते त्या ठिकाणाला तीर्थ मानतात. लावण्य केश धारणम, ज्याचे लांब केस असतील त्याला सुंदर मानलं जातं, किंवा लावण्य केश धारणम किंवा केसावरती सौंदर्य कित्येक लोक खर्च करतात. तर हे कलियुगाची लक्षणं सांगितलेली आहेत. उदरम भरता स्वार्थ, उदर भरण्यासाठी काहीही कार्य करतील किंवा कोणत्याही स्तराला जातील, तर पोट भरण्यासाठी लोक त्या स्वार्थाचा किंवा जे स्वार्थ आहे तर त्याचा एकच उद्देश असेल की उदर भरण्यासाठी, तर ह्याच्यासाठी कित्येक लोक असं कार्य करत राहतील. आणि सत्यत्वे धाष्टमेवई, ज्याच्यापाशी शक्ती आहे ज्याच्यापाशी पॉवर आहे त्याची वाणी खरी ठरेल असं कलियुगामध्ये वर्णन केलेलं आहे. दाक्ष कुटुंब भरणम, दाक्ष जे लोक परिपक्व किंवा त्या क्षणाचा फायदा उचलतात ते कोणाला म्हणलेलं आहे, दाक्ष कुटुंब भरणम. दक्ष कोण आहे, तर काही करून तो भरण पोषण करतोय परिवाराचं, तर त्याला समाजामध्ये एक दक्ष व्यक्ती असं समजलं जातं, एक आदर्श व्यक्ती समजलं जातं की बाबा परिवार घर दौलत संपत्ती किंवा सर्व काही ठीक व्यवस्थित आहे, तर त्याला दक्ष म्हणलं जातं. तर ह्या श्लोकानुसार श्रीमद भागवताच्या की दक्ष असलं पाहिजे कशासाठी, मिळालेलं आयुष्य जे आहे तर ते क्षणभंगूर आहे आणि त्याचा परिपूर्ण अर्थपूर्ण कसा उपयोग करेल आणि भगवतधामाची प्राप्ती मी कशी करेल. तर याच्यासाठी लोक आपलं यशो अर्थ धर्म सेवनम आणि जे काही धर्माचं आचरण करत असतील तर ते आपली प्रतिष्ठा पोज इमेज जे काय असेल ते राखण्यासाठी फक्त मी धार्मिक आहे असा आडंबर किंवा असं जीवन जगतील. तर जे असे कित्येक आहे तर भागवताच्या ह्या स्कंदामध्ये कलेर दोषणी दे राजन असती एक महानुगुण एखादा महानुगुण असेल कारण कलियुग हे दोषाचं सागर आहे. कित्येक लोक आहेत वर्णन येतं की कलेर दोष निधे राजन कलियुग हा हे पूर्ण दोषाचा सागर आहे. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती पारंगत असेल एखादा पोहणारा असेल पण त्याला एखाद्या सागरात समुद्रात अथांग समुद्रात जर टाकलं तर किती तो हातपाय हलवणार आहे किंवा तो किती पारंगत व्यक्ती त्या भूसागरात भूसागर पार करणार आहे. तर त्याचप्रमाणे हे कलियुग हे दोषाचा सागर आहे आणि या कलियुगामध्ये कीर्तनात देव कृष्णस्य मुक्त सर संग परमवृजेत जो कोणी भगवंताचा आश्रय भगवंताच्या कीर्तनाचा आश्रय भागवताचा आश्रय घेईल तो निश्चित रूपानं हे जीवन पार करून भगवतधामाची प्राप्ती करील. तर असे कित्येक ह्याच्यामध्ये शास्त्रामध्ये श्लोक येतात. तर आपण प्रल्हाद महाराजांच्या जीवनावरून पाहू शकतो की प्रल्हाद महाराज ज्यावेळी दैत्य पुत्रांना उपदेश देत होते की एक क्षणभंगूर जीवन आहे तर आपल्याला मिळालेलं जीवन आहे तर त्याचा आपण फायदा कसा घेऊ शकतो. कोमार आचरते प्राज्ञ धर्मान भागवतानिह दुर्लभ मानुष जन्म तदप्य ध्रुवम अर्थदम. कोमार आचरते प्राज्ञ हे जीवन आहे बालपणातच भक्ती केली पाहिजे असं प्रल्हाद महाराज आपल्या दैत्य पुत्रांना उपदेश देत आहेत. ज्यावेळी शंडामर्क त्यांना जे ज्ञान द्यायचे पण ते गेल्यानंतर लगेच ते श्रीमद भागवताचा पाठ करायचे भगवंताविषयी कथा कीर्तन करायचे आणि आपलं जीवन कसं आहे हे ते दाखवून द्यायचे. आज परिवारामध्ये लहान मुलांना किंवा परिवारामध्ये जे संस्कार आहेत ते का होत नाहीत कारण त्या संस्काराचं बीज प्रल्हाद महाराज इथं शिकवण देत आहेत. की प्रल्हाद महाराजांच्या जीवनावर आपण पाहतो की कयाधुने गर्भामध्येच असताना ते जे नारद मुनींच्याकडून जे श्रवण केलं होतं निश्चित रूपानं प्रल्हाद महाराज हे मोठे महान भक्त बनले आणि ते आज आपण पाहतोय की या दैत्यपुत्रांना उपदेश देत आहेत. कोमार आचरते प्राज्ञो धर्मान भागवतानिह तर धर्मान ह्या शब्दाचं एक व्यावसायिक कर्तव्य व्यावसायिक कर्तव्य म्हणजे आज प्रत्येक व्यक्ती व्यवसायात संपूर्ण जे काही करत आहे कार्य तर निश्चित रूपानं ते कार्य कधी सफल होऊ शकतं शास्त्र वर्णन करतं किंवा श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णन येतं. एक आहे पारिवारिक दुसरा आहे सांप्रदायिक आणि तिसरा आहे मानवतावाद. व्यक्ती पारिवारिक म्हणजे परिवाराचं भरणपोषण करण्यासाठी जीवन जगतो पण तेच एक भक्त जीवन जगताना पारिवारिक जीवन जगत असताना ते कुटुंब भक्त बनण्यासाठी प्रयत्न करतो परंतु एखादा भौतिक व्यक्ती पारिवारिक भरणपोषण करत असतो तर निश्चित रूपानं ते जे भरणपोषण आहे तर त्याच्यासाठी श्रमयवही केवलम होऊन बसतं. सांप्रदायिकमध्ये आपण पाहतो की सांप्रदायिक कित्येक असे आहेत की त्याच्यामध्ये कुलाचार कित्येक देवीदेवतांचं पूजन असे कित्येक शास्त्र येतात त्याच्यामध्ये किंवा ते वाचन करून तो सांप्रदायिक जीवन जगत असतो. परंतु भक्तिविनोद ठाकूर सुद्धा कायस्थ परिवारातले होते परंतु खालच्या स्तरावरली व्यक्ती सुद्धा या श्रीमद भागवताचं किंवा भगवंताचा आश्रय घेऊन भगवत भक्ती करून तो उच्च स्तर प्राप्त करू शकतो. आणि तिसरं आहे ते म्हणजे मानवतावाद. मानवतामध्ये मध्ये कित्येक लोक आहेत की परिवाराचं किंवा समाजामध्ये कित्येक अशी चांगली चांगली कार्य करतात. प्रभुपाद म्हणायचे विहिरी बांधणे भिकाऱ्याला भीक देणे शाळा खोलणे. तर मानवतावादमध्ये कित्येक असा प्रसंग येतात की त्याच्यामध्ये तो जीवन जगून पण भक्त ह्या दृष्टिकोनाला की जरी तो शाळा गुरुकुल काहीही करत असेल तरी ते भक्त बनवण्याचा एकमेव उद्देश असतो की ते लोक भक्त बनतील आणि भगवंताच्या चरणाची सेवा करण्यासाठी किंवा भगवंताची प्राप्ती करण्यासाठी ते संपूर्ण समर्पित होतील असं जीवन जगतील. तर प्रल्हाद महाराजांच्या जीवनावरून आपण पाहतो की ते म्हणतात की दुर्लभम मानुष जन्म, हे जे मिळालेलं जीवन आहे ते दुर्लभ आहे, तदप्य एक लव मात्र, तदप्य तदप्य ध्रुवम अर्थदम, म्हणजे ध्रुव म्हणजे क्षणभंगूर, तदप्य मिळालेलं जे आयुष्य आहे ते क्षणभंगूर आहे आणि त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. कारण भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात्, कोणीही थोडी भक्ती केली तर निश्चित रूपाने भगवन त्याचं ऋणी राहतात आणि त्याला भगवद्धर्माची प्राप्ती किंवा एक सुसंधी मार्ग देतात, एक आध्यात्मिक गुरु देतात की जेणेकरून त्या स्थितीला तो प्राप्त होऊ शकतो. पण आज आपण पाहतो की जे कोमार आचरते प्राज्ञ, प्रल्हाद महाराज इथं सांगत आहेत की लहानपणीच भक्ती केली पाहिजे. जर लहानपणी व्यक्ती भक्ती करत असेल तर निश्चित रूपानं तो हळूहळू आपलं जीवन समर्पित करून भगवद्धर्माची प्राप्ती करतो. आताची जी परिस्थिती पाहिली तर आई वडील किंवा समाज, तर कसा पैसा कमवणे, धन कसं प्राप्त करणे किंवा चांगलं भरण पोषण कसं होईल कुटुंबाचं हे शिक्षण देतात आणि ह्याच्यामुळं प्रभुपाद म्हणायचे की धर्म कमवायला शिकलं पाहिजे. पण ते धर्म कमवत असताना भगवंताचा आणि भागवताचा संदेश प्रत्येकाला देऊन भगवत भक्तीत लावून जीवन आपलं सरळ जगलं पाहिजे. प्रभुपाद हेनरी फोर्ड नावाची व्यक्ती, फोर्ड कंपनीचे जे मालक आहेत, त्यांचं उदाहरण देऊन सांगायचे की जीवन असं आहे. तर तू अल्बर्ट फोर्ड जे होते तर सांगितलं की क्षणभंगूर, तुझे पिता कुठं गेले, तर तू जीवन असं जग, तू श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत होशील पण त्याच्यामध्ये तू भगवंतांना पाहण्याचा एक प्रयत्न कर. आणि तसं त्यांनी जीवन जगलं असं कित्येक उदाहरण प्रभुपाद द्यायचे. तर भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो, भागवतमध्ये श्लोक येतो, येईहिम पुरुष स्नेह मानव जीवन निज धामात जाण्याची संधी प्राप्त करण्यासाठी आहे. म्हणून विष्णू पादार्पणम यदेप्य सर्व भूतानाम प्रिय आत्मनेश्वर शुद्रम. म्हणजे एक मानव जीवन आहे तर ते भगवंताच्या घरी जाण्यासाठी किंवा निज धामात जाण्यासाठी एक सुसंधी आहे. पण मनुष्य भगवंताचा जोपर्यंत आश्रय घेत नाही आणि तो जाणत नाही की भगवंत एक पालक आहेत आणि तेच आपल्याला या जगामधून बाहेर काढतील. यद्यप्य सर्व भूतानाम, सर्व भूतानाम म्हणजे प्रत्येक जीवाचे कल्याणकारी. जसं आपण भगवद्गीते म्हणतो की भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोको महेश्वरम, सर्व जीवाचे भोक्ता आहेत आणि श्रुत सर्व भूतानाम सर्व जीवाचे पालक आहेत. तर त्यांना त्यांचंच भजन, त्यांचंच पूजन केलं पाहिजे की जणू प्रिय आत्मनेश्वर श्रुत, म्हणजे ते श्रुत आहेत आणि त्यांच्यामधून ते ज्यावेळी आपल्याला ह्या जगामधून बाहेर काढतील तर निश्चित रूपानं आपण भगवत धामाची प्राप्ती करू. म्हणून त्यासाठी भगवत भक्ती आणि भगवंताचा संदेश प्रल्हाद महाराज इथं आपल्याला देत आहेत. मनुष्याने आर्थिक धन प्राप्त करण्यासाठी कष्ट हे केलंच पाहिजे किंवा जीवन आपलं जगलंच पाहिजे. म्हणून प्रल्हाद महाराज मुलांना सांगतात की तत्प्रयासो न कर्तव्य यत आयुर्यम परम न तथा विद्नंति क्षेम मुकुंद चरणाम भुजम. ते सुंदर रीतीने सांगत आहेत की तत्प्रयासो न कर्तव्य, आपल्याला आपली कर्तव्य करायचे. अर्थात त्यांना कर्तव्य काय होते की आसुरी शिक्षण घेण्याचं एक कर्तव्य त्यांना दिलं होतं, पण आपल्याला एक कर्तव्य शिकायचंय. प्रल्हाद महाराज म्हणतात पण यत आयुर्योग परम, आपल्याला कोणतं परम कर्तव्य करायचंय की तथा न तथा विंदनते क्षेम. आपला अंतिम गोल काय, क्षेम म्हणजे गोल. अंतिम गोल काय, मुकुंद चरणाम भुजम, भगवंताच्या चरणाचा आश्रय घेणं हे एक आपलं कर्तव्य आहे. कारण आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे ते क्षणभंगूर आहे आणि त्याचा आपण फायदा उचललेलं पाहिजे. म्हणून योग्य अयोग्य मध्ये भेद हे करणाऱ्या कुशल मनुष्याने भौतिक जगात असं जीवन जगलं पाहिजे. प्रल्हाद महाराज म्हणतात की ततो येते ते कुशलम क्षेमाय भव आश्रित शरीरम पौरुषम यावन विपद्येत पुष्कलम. म्हणजे ततो येते कुशलम, कुशल व्यक्तीनं असं जीवन जगलं पाहिजे की या भवसागरातून बाहेर पडण्यासाठी सदैव सदैव आणि सदैवच प्रयत्न केलेले पाहिजे. कारण शरीर हे पौरुषम यावन हे आपल्याला सुंदर दिसतंय आता, किंवा आपल्याला धडधाकट शरीर मिळालेलं आहे, पण जोपर्यंत हे क्षण क्षण ह्याचा क्षीण होत नाही तोपर्यंत प्रयत्न हे केलेच पाहिजे. विपद्येत पुष्कलम, म्हणून कलियुगामध्ये शास्त्र सांगते किंवा श्रीमद भागवत मध्ये येते की मंदासुमत मंदयो मंद भाग्यात उपद्रुता. मंद भागी दुर्भागी, जसं आपण पाहतो की मिळालेलं जे जन्म आहे, लोक म्हणतात की कलियुगामध्ये किंवा 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण श्रील प्रभुपाद उदाहरण देऊन सांगायचे की आयुष्य 100 वर्षाचं जरी असलं तरी रात्र ही 50 वर्षाची आहे आणि 50 वर्ष इथंच संपलेले आहेत. म्हणून जो ह्या 50 वर्षात इंद्रिय अधीन झालेले आहेत त्यांचं जे नियंत्रण करून जो जीवन जगतो, तर निश्चित रूपानं तो पुढं प्रल्हाद महाराज सांगतात की जे आयुष्य आहे राहिलेलं 50 वर्ष, तर मुग्धश्च बाले किशोरे, मुग्धश्च म्हणजे भ्रमित बाल किशोरे, 10 वर्ष तिची भ्रमित अवस्थेमध्ये खेळण्यात बागडण्यात जातात. म्हणून पुढची जी 10 वर्ष आहेत, क्रीडतो यति विशती, क्रीडा करण्यासाठी पुढली आयुष्य जातात 10 वर्ष. अशी 20 वर्ष संपली आणि जी उरलेली 10 वर्ष आहेत किंवा उरलेली जी 30 वर्ष आहेत, तर शेवटची जी 20 वर्ष आहेत जरायाम ग्रस्त देहश, कर जर्जर हा देह ग्रस्त त्रस्त करून टाकतो आणि म्हातारपण जे 20 वर्ष राहिलेले आहेत तेही जीवन जगण्यासाठी आपल्याला इच्छा होत नाहीत. त्यात ते कल्पश्च विशती, म्हणून जो व्यक्ती इंद्रियांना आवर घालतो आणि इंद्रिय आवर घालून भगवत भक्तीमध्ये लागून ह्या जे मिळालेलं जे धडधाकड शरीर आहे निश्चित रूपानं क्षीण क्षीण करून इंद्रियांना, आपल्या इंद्रियांना, आपले कर्म इंद्रिय, मन, अशा ज्या 6 इंद्रियांशी जो सदैव लढत भगवंतांच्या चरणाशी निश्चित रूपानं प्रयत्न करतो, तर तो निश्चित रूपानं सफल होतो. तर इथं प्रल्हाद महाराज पुढचा श्लोक सांगतात की क्रो ग्रहेषु पुमान सक्त आत्मानं अर्जित इंद्रिय, अर्जित इंद्रियांनी जो भगवत भक्ती किंवा भगवंताच्या सेवेमध्ये लागतो तर निश्चित रूपानं हळूहळू तो भगवंताच्या चरणाशी पोचू शकतो. पण पुढे सांगतात की स्नेहपाशम दृढबद्ध, स्नेहपाश त्याला जो स्नेहपाश आहे मुले बाळे परिवार जे संसार आहे तर त्याच्यामध्ये तो अडकला जातो आणि स्नेहपाशात बांधल्यामुळं मुक्त हेत विमोचितम, निश्चित रूपानं नात्यामध्ये बांधला जातो. म्हणून हे जे मिळालेलं आयुष्य आहे त्याच्यामध्ये जे आयुष्य आहे तर ते भगवंताच्या चरणाशी निश्चित रूपानं घालून आपलं जीवन कोमार आचरते प्राज्ञ धर्मान भागवतानीय. कारण जो व्यक्ती 20-30 वर्षानंतर भक्ती करण्याचा प्रयत्न करतो तर निश्चित रूपानं स्नेहपाशात बांधल्यामुळं तर त्याला जी जी कर्तव्य आहेत ती पूर्ण करायची असतात. प्रभुपाद म्हणतात असं नाही की सर्व काही सोडायचं आणि ब्रह्मचारी जीवन जगून, तर ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ संन्यासी हे जे जीवन दिलेलं आहे निश्चित रूपानं त्याच्यामध्ये भक्ती करू शकतो. पूर्वकाळी लोक लहानपणीच किंवा वयात आल्यानंतरच लग्न करायचे आणि 50 वर्षानंतर ग्रस्त आश्रम सोडून वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचे. पण आज अशी परिस्थिती नाही, आज 30-35 वर्षानंतर लोकांचे लग्न होतात आणि मग नंतर त्यांचा स्नेहपाशात इतके अडकले जातात की जीवन त्यांना नको नको होतं. म्हणून प्रल्हाद महाराज आपल्या पित्याला सांगत आहेत की हे सर्व उपद्रव एवढा वाढवलेला आहे की, तर त्यांना ते उपदेश देतात की तस्त आदुमन्य असुरवरे देहिनाम सदा समद्विघ्न ध्याम असत ग्रहात हित्वात्म पापम ग्रहंदकूपम वनम गत, वनामध्ये जा आणि तुझं जीवन परिपूर्ण करा. हिरण्यकशिपूला सांगत आहेत की तस्त आदुमन्य असुरवरे, हे असुरवर्य वनामध्ये जाऊन साधूंचा आश्रय घ्या, तुमचं जीवन सफल करा, कारण क्षणभंगूर जीवन आहे. तर या क्षणभंगूर जीवनाचा तुम्ही असा फायदा उचला. हित्वात्म पापम ग्रह अंधकूपम, हे अंधकूप आहे असं नाही म्हणत मी ग्रस्त जीवन अंधकूप आहे, पण ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ संन्यासी ग्रस्त जीवन दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये कित्येक असे प्रभुपादांच्या आपण जीवनामध्ये किंवा आपण इस्कॉनमध्ये पाहतो की कित्येक ग्रस्त आहेत ते भगवत भक्ती करून भगवंताची भक्ती करून एक आदर्श आपल्याला दाखवत आहेत. ग्रस्त अंधकूपम, कि लोकांना वाटतं की अंधकूप आहे, एक व्यक्ती असा जो व्यक्ती आश्रम मध्ये राहत होता साधू जीवन जगू लागला आणि साधू जीवन जगल्यानंतर नको नको झालं आणि नको नको झाल्यानंतर ती साधुवृत्ती सोडून तू काय करू लागला, घरी जाण्याचा प्रयत्न करू लागला, किंवा सर्व काही सोडून तो वैतागलेला तो व्यक्ती निघून गेला. आणि एका जात असताना संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर एका विहिरीकाठी तो विसावा घेऊ लागला. आणि विसावा घेत असताना त्या विहिरीच्या कट्ट्यावरती, त्या कटाडा असतो त्या कटाड्यावरती आपलं शांत डोकं ठेवून विश्रांती करू लागला. आणि विचार करत होता की हे जीवन नकोय, तर आपण काय करू, सुंदर रीतीने एक दुसरा आश्रम स्वीकारू. आणि आश्रम स्वीकार करत असताना त्याला एक सुंदर स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये एक सुंदर स्त्री आली. सुंदर स्त्री आल्यानंतर त्या स्त्रीचं आणि त्याचं बोलणं झाल्यानंतर देवाणघेवाण झाल्यानंतर विचार करू लागला, मुलं झाल्यानंतर अचानक त्या स्वप्नामध्ये मुलं झाल्यानंतर ती स्त्री आली आणि त्या मुलाला त्याच्याकडे दिलं. आणि ती मुलाला दिल्यानंतर इथे नको म्हणायची सवय लागली होती. आणि नको म्हणायची सवय लागल्यामुळं ते नको म्हणतो. आणि तर त्याची ते स्वप्न आहे ते भंग होताना तो काय करतो, त्याचा विहिरीमध्ये त्या कटड्यावरून घसरतो आणि विहिरीमध्ये पडतो. आणि बापरे म्हणतो, स्वप्नातली स्त्रीने मला अंधकूपामध्ये टाकलेलं आहे, तर रिअलमध्ये जर जीवन जगलं तर काय होईल माझं. पण निश्चित रूपानं ग्रस्त जीवन, मला सांगायचा उद्देश आहे की ग्रस्त जीवन हे वाईट नाही, पण त्यानं जर परिपूर्ण रीतीने भगवत भक्ती करून ते जीवन सफल केलं तर निश्चित रूपानं तो एक आध्यात्मिक आदर्श दाखवू शकतो. तर श्रीमद भागवत मध्ये असे कित्येक ठिकाणी वर्णन येतं की क्षण भर मिळालेल्या वेळेचा फायदा त्यांनी घेतलेले. जसं परीक्षित महाराज 7 दिवस 7 रात्र म्हणजे 7 दिवसाचा त्यांचा मृत्यू होणार होता, तर निश्चित रूपाने श्रीमद भागवताचा हा संदेश सुखदेव गोस्वामींच्या मुखातून श्रवण करून आपलं जीवन परिपूर्ण केलं. प्रभू रामचंद्रांच्या कुळामध्येच म्हणून नंतर इश्वांकूचं वर्णन येते की 30 पिढ्यांचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये ते खटवांग महाराज होऊन गेले. तर खटवांग महाराजांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की खटवांग महाराज सुंदर रीतीने वर्णन करून सांगतात, किंवा भागवत मध्ये सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे खटवांग महाराजांचं की यो दैवरी अर्थितो दैत्यान अधि धृती दुर्जय मुहूर्त आयुज्यास्तेव स्वपुरम संदधे मन. एक मुहूर्त त्यांना भेटला होता, त्यांचं जीवन सुंदर रीतीने भगवत भक्तीमध्ये घालवलेलं त्यांनी. आणि ज्यावेळी ते राजा होते, एक सुंदर रीतीने आदर्श प्रस्थापित करणारे राजा होते, ज्यावेळी असुरांनी देवतांवर ज्यावेळी आक्रमण केलं तर त्यावेळी देवतांनी यांना, आता देवता सुद्धा भक्त आहेत पण इच्छा रहित असल्यामुळं, तर ते जे भक्ती करत आहेत तर ती त्यांच्यामध्ये इच्छा असल्यामुळं तर त्यांचं जीवन आपण पाहतो. तर ज्यावेळी परिस्थिती आपण पाहतो तर खटवांग महाराजांना देवता तिथं युद्ध करण्यासाठी बोलवतात आणि युद्ध झाल्यानंतर प्रत्येक जण त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो. पण खटवांग महाराजांनी एक प्रश्न विचारला की माझं आयुष्य किती आहे, तुम्ही सांगू शकता का. प्रत्येक जण आता ते जे देवता जिंकले होते आणि देवता जिंकल्यानंतर कोणी वस्तू घेऊन आलं होतं, हे देतो ते देतो, तर प्रत्येक जण आपापल्या वस्तू देत होतं आणि समर्पित भावनेनं देत होतं की तुम्ही आमचं इथं सेवा एवढी केली, तर त्यांना सर्व काही देत होते. पण खटवांग महाराजांनी विचारलं की एक मुहूर्त माझं आयुष्य किती आहे, तर सांगितलं की एक मुहूर्त म्हणजे तीन प्रहर. तर एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटं असं शास्त्रामध्ये वर्णन येतं. तर 48 मिनिटात ते परत अयोध्येमध्ये आले आणि भगवंताच्या चरणाशी ध्यान करून भगवत धामाची प्राप्ती केली. खटवांग महाराज मुहूर्त आयुर्स्थेव स्वपुरम संदधे मन, त्या मनाला तिने काय केलं, भगवंताच्या चरणाशी लावून भक्ती ध्यान करून भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला. याच्या आधी ते सांगतात की न बाल्ये अपि मतीर मुह्य धर्मे रमते क्वचित ना पृष्ठ मृत श्लोक दैन्य किचन वस्तहम. केवळ भगवंतांना पाहून त्यांनी त्यांचं जीवन समर्पित केलं. तर कारण ते सांगतात की न बाल्ये अपि, मला लहानपणी खेळण्यात बागडण्यात अजिबात आनंद नव्हता, मी फक्त भगवंताचं आणि भगवंताचंच भजन कीर्तन पूजन आणि जे काही राजे जे काही त्या साम्राज्यामध्ये होत होतं तर तसं मी आचरण करत होतो. न बाल्यापी, मला त्याच्यामध्ये अजिबात रुची नव्हती. आणि म्हणून लहानपणी सुद्धा त्यांनी थोडं सुद्धा पाप किंवा त्या पापाला त्यांनी भागीदारी झाली नव्हती. म्हणून न बाल्यापी मतीर मुर्य अधर्मे, अधर्म कोणताच केला नव्हता. ना पश्यंत उत्तम श्लोक, केवळ भगवंताचे उत्तम श्लोक गाण्यामध्ये भजन कीर्तनामध्ये त्यांनी त्यांचं जीवन जगले होते. म्हणून प्रभुपाद सांगायचे की स्थावर जंगम देखी न देखी तारमूर्ती, सर्वत्र देखे इष्टदेव स्मृती. जो व्यक्ती असा निश्चित रूपाने भगवत भक्ती करतो तर निश्चित रूपाने तो जरी कोणती परिस्थिती आली तर त्याच्यासाठी ती परिस्थिती विपत्ती ती संपत्ती बनते आणि तो भगवतधामाची प्राप्ती करू शकतो. म्हणून इथं खटवांग महाराजांच्या जीवनावर मधून पाहतो की मिळालेलं जे क्षणभंगुर आयुष्य आहे तर निश्चित रूपानं त्यानं भगवंताच्या चरणाचा आश्रय घेऊन आपला जो गोल आहे तो निश्चित रूपानं प्राप्त केला. आपण चैतन्य चरितामृत मध्ये सुद्धा वर्णन पाहतो की राजा प्रतापरुद्र सुद्धा एक राजा होते. सुंदर रीतीने त्यांनी राज्य स्थापन केलं किंवा त्या राज्यामध्ये कित्येक असं जीवन जगत असताना आपल्या इंद्रियांना दमन करून भगवत भक्तीमध्ये लावून जगन्नाथ बलदेव सुभद्रमाईची सुंदर रीतीने राज्यामध्ये किंवा ते जगन्नाथ बलदेव सुभद्रमाईची सेवा करत होते. तर आपण पाहतो राजा प्रतापरुद्राच्या जीवनावरून, राजा प्रतापरुद्र इतके दृढ होते की आपलं जीवन मिळालेलं जीवन ते आपण निश्चित रूपाने कसं सफल करू शकतो हे चैतन्य चरितामृत मध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी सुंदर रीतीने सांगतात. सार्वभौम भट्टाचार्य बऱ्याच भक्तांना राजा सांगत असतो की माझा उद्धार कधी होईल, तुम्ही चैतन्य महाप्रभूंच्याकडे सांगा की जेणेकरून माझा उद्धार होईल, माझ्यावर कृपा कधी होईल. तर कित्येक वेळा सर्वजण सांगायचे पण चैतन्य महाप्रभू टाळाटाळ करायचे, कारण राजा हा निश्चित रूपानं विषयी असतो. आज आपण पाहतो की देवतांची अवस्था काय, की सर्व देवता खटवांग महाराज भगवतधामात गेले, सगळेजण सर्व देवता बघत होते की खटवांग महाराज भगवतधामात गेले. म्हणून इथं राजा चैतन्य महाप्रभूंना आपल्या आदर्शावरून दाखवून देत आहेत की राजा कसा असावा. विषय निश्चित रूपाने विषयी राजा असतो पण राजा प्रतापरुद्रांनी दाखवून दिलेले की राजाचं जीवन कसं असलं पाहिजे. की ज्यावेळी चैतन्य महाप्रभू कृपा करत नव्हते तर राजा सांगतो की चैतन्य महाप्रभूंचा जो अवतार आहे तो पापी नीच उद्धार आहे ते तार अवतार. चैतन्य महाप्रभूंचा अवतार याच्यासाठी झालेला की नीच पापी अदम लोकांचा उद्धार करण्यासाठी. पापी नीच उद्धार ते तार अवतार, जगाई मदाई ते करीला उद्धार. जगाई मदाई सारख्या व्यक्तीचा उद्धार केल्याने माझा का होत नाही उद्धार, असा सदैव स्वतःला कोचत असतो. तर राजा प्रतापरुद्र स्वतः सांगतात की प्रतापरुद्र छाडी सर्व जगत उद्धार, येई प्रतिज्ञा करो करी याचे अवतार. काय चैतन्य महाप्रभूने याच्यासाठी अवतार घेतलाय की प्रतापरुद्राला सोडून सगळ्या जगाचा उद्धार करायचा. तर प्रतापरुद्र छाडी सर्व जगत उद्धार, तर चैतन्य महाप्रभू आपल्याला इथं शिकवण देत आहेत. आणि राजा प्रतापरुद्र सांगत आहेत की येई प्रतिज्ञा करो करी याचे अवतार, कारण चैतन्य महाप्रभूंचा अवतार आहे की चैतन्य दया करो मोरे. चैतन्य महाप्रभू प्रत्येक जीवावर दया करण्यासाठी आले तर मग माझा उद्धार का होणार नाही. आणि प्रतापरुद्र वचन घेतात की मी माझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. त्या मिळालेलं जे आयुष्य आहे ते निश्चित रूपानं सार प्रतिज्ञा मोर न कर बे दर्शन, मोर प्रतिज्ञा करे छाडीबो जीवन. जोपर्यंत चैतन्य महाप्रभूंची कृपा होत नाही तोपर्यंत मी पण शरीर त्यागणार नाही, असं चैतन्य महाप्रभूंना बरेच भक्त सांगतात की राजा प्रतापरुद्र असं जीवन जगायचा विचार करतोय. म्हणून राज्य परिवारात कधी न लागता यदि से ही महाप्रभू पाय कृपा धन किबा राज्य किबा देह सब आकारण. जे मिळालेलं धन दौलत संपत्ती याचा काही उपयोग नाही प्रतिष्ठा पोच, कारण हे ना भगवंत प्राप्त होऊ शकत नाही. भगवंतांना प्राप्त होण्यासाठी दैन्य दीन भावनेनच गेलं पाहिजे. म्हणून राजा प्रतापरुद्र असा एक वेश धारण करतो आणि चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करतो. म्हणून जे मिळालेलं जे आयुष्य आहे खास करून प्रभुपादांच्या आंदोलनमध्ये हे याचा आपल्याला दुसऱ्याला न दुखविता भगवंताची प्राप्ती कशी करायची हे याच्यात सुंदर रीतीनं श्रीमद भागवत मध्ये वर्णन. स्वतःचा उद्धार करण्यासाठी निश्चित रूपानं लागलं पाहिजे आणि भगवंतधामाची प्राप्ती करून दुसऱ्यावर कृपा करण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे आणि भगवतधामाची प्राप्ती केली पाहिजे. सुंदर रीतीने प्रल्हाद महाराजांचे उपदेश किंवा परीक्षित महाराजांचं जीवन किंवा खटवांग महाराजांचं जीवन क्षणाचं जे अवलंब आहे, मिळालेली संधी आहे, त्या सुसंधीचा फायदा घेऊन भगवंताच्या चरणाशी किंवा भगवंताची भक्ती प्राप्त केली, हे एक आपल्याला सुसंधी आहे प्रभुपादांचं आंदोलन. आणि आपल्याला आपला उद्धार करून भगवतधामाची प्राप्ती करायची आहे निश्चित रूपानं. ज्यावेळी आपण आध्यात्मिकरित्या जीवन जगू, आपला आचरण असं असेल, तर निश्चित रूपानं आपणही आचरते प्रभू जीवन शिकाय. आपला आचरणच ती आपला प्रचार होईल आणि आपण इतरांना प्रोत्साहित करून भगवत भक्ती प्राप्त करू शकतो. म्हणून जे इथं निमी वंश निमी महाराज आहेत, ते निमी महाराजांनी काय केलेलं आहे की विचार केलेला नाही की वशिष्ठ मुनी येतील आणि वशिष्ठ मुनांना घेऊन यज्ञ सफल होईल, तर त्यांनी काय केलेले पुरोहितांना घेऊन मिळालेलं जे क्षणभंगूर आयुष्य आहे तर त्याचा त्यांनी फायदा उचललेला आहे. आणि भगवत धामाची किंवा त्यांची वंश परंपरा आहे ती सुंदर रीतीने चालावी याच्यासाठी एक प्रोत्साहन दिलेलं आहे. हरे कृष्णा. याच्यावरती कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ग्रंथराज श्रीमद भागवत पुराण की, श्रील प्रभुपाद की.